आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल आंबेडकर भवनाच्या बांदकामाचो बुन्यादी फातर व्हर्च्युअल पद्दतीन घालो. एका वर्सा भितर भवनाचें काम पुराय जातलें अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. ते काल डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या 135वे जयंती निमित्तान पणजेन डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानांत आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयताले. परवरे वाठारांत 2444 चौखण मेत्र जाग्यान हे आंबेडकर भवन उबारतले. भवनाच्या बांदकामा खातीर सरकार 6 कोटी रुपया देसपेस करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या ह्या यादीस्त डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन हे परवरी हे खूब दिसांचो डिमांड आमच्या सगळ्या लोकांचो आशिल्लो, त्याचो आज फाउंडेशन स्टोन आमी घातला. आमच्या सगळ्या खातीर ही गौरवाची गजाल आसा. हे भवन आज म्हाका दिसता फुडल्या वर्सभराच्या भितर हे पूर्णत्वास येतले. खासा करून आमी फुडल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तान ताचे उक्तावणी करपाचे आमी यश आवडिता.
नारी शक्ती वंदन अधिनियम हो भारताच्या लोकशायेंतलो एक महत्वाचो कायदो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
वंदन अधिनियम हे बील पास केले आनी सांगपाक खोस भोगता की 2019 लोकसभेत 33% महिला आसतल्यो आनी तातूंतय बी रिजर्वेशन सहित महिला आसतल्यो. आमच्या मागास वर्गीयांक सुद्दां त्या 33% रिजर्वेशन मेळटले ही आमच्या खातीर खरोखर सांगता एक संविधानात दिल्ले मोठो अधिकार असा आणि या अधिकारातल्यान आम्ही यावर पावपाची गरज असा.
बर्ज उजो दुर्घटना सारखी घडणूक परत जावची न्हय म्हणून पर्यटन मळा वेल्या व्यावसायिकांनी तशेंच हेर उद्देजकांनी लेगीत उजो पालोवपाची यंत्रणा तशेंच हेर सुविधा दवरप गरजेचे आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. सांग्यार आनी धारबानोड्यार बेगीनूच अत्याधुनीक उजो पालोवपी दळाचे कार्यालय उबारतले अशी माहिती मुखेलमंत्री सावंत हांणी दिल्या. मंगळारा राष्ट्रीय उजो पालोवपी दळाच्या दिसा निमित्तान आयोजित केल्ल्या कार्यावळींत ते मुखेल सोयरे म्हण उलयताले. आता मेरेन 650 आपदा मित्र आनी आपदा सखी प्रशिक्षित केल्ल्याची माहिती तांणी दिल्या. राज्यान अत्याधुनीक यंत्रणेसयत उजो पालोवपी दळ घटमूट करपाची मोख राज्य सरकार दवरता अशें तांणी म्हळां.
सरकार सातत्यात अशा पद्धतीच्यो फायर इन्सिडेंट सर्टिफिकेट दिता असताना आयदर एक एकदा आम्ही म्हणटा इज ऑफ डुईंग सर्विसीस हाच्या खातीर तुमकां सहकार्य करपाक तत्परतेत आसता. पण म्हाका दिसता इंडस्ट्रीयल सेक्टरातले टुरिझम सेक्टरातले हांच्यानी फायर लॅक्सीस खंयसरूच जावच्यो न्ही आणि अशा पद्धतीचे फायर इन्सिडेंट जावचे न्ही हाच्या खातीर आपल्या परीने बी सरकाराक आणि फायर डिपार्टमेंटाक सहकार्य करप हे तत्परतेत तितकेच गरज असता.
गोंय उजो पालोवपी दळ आनी आपत्कालीन सेवा दळ संचालनालयाचे संचालक नितीन रायकार हांणी ह्या वेळार उलयतना म्हळे.
During the financial year, the department attended a total of 8,021 fire and emergency incidences and comprising of 2,942 fire incidences and 5,079 emergency incidences. Through timely and coordinated action, our personnel saved 165 human lives and 874 animal lives.
गोयांत तारे जमीन पर मोबाईल डिजिटल तारांगण आणि STEM शिक्षण प्रसार कार्यावळीच्या शुभारंभा निमित्तान आज कुमारजुवेंतल्या PM श्री हायस्कुलान कार्यावळ आयोजित केल्या. गोवा राज्य शिक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या फुडारपणाखालच्या या उपक्रमाचो उद्देश म्हळ्यार अनुभवात्मक आणि चौकशी आधारित शिक्षणाच्या माध्यमातल्यान विद्यार्थ्यांमधी वैज्ञानिक दृष्टिकोन जिज्ञासा आणि नाविन्यपूर्णतेक प्रोत्साहन दिवप. या सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, आमदार राजेश फळदेसाय, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार, शिक्षण संचालक शैलेश सिनाय जिंगडे, GCERT संचालिका मेघना शेटगांवकार, शिक्षक आनी PM श्री हायस्कुलाचे विद्यार्थी हजर रावतले. हवामान खात्यान आज आनी फाल्यां गरमेचो येलो अलर्ट जारी केला. राज्यांत आज चडांत चड तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 ते 26 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. गोंय क्रिकेट संघटनेन आयोजीत केल्ली गोंय प्रिमियर लीग क्रिकेट सर्त 22 ते 30 एब्रील मजगती जातली. मॅची परवरे क्रिकेट अकादमीन सांग्यार क्रिकेट अकादमीच्या मैदानाचेर जातल्यो. दर दिसा 2 मॅची जातल्यो. फायनल परवरे क्रिकेट अकादमीन जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.